ती हे विघ्नहर्ता गौरी नंदन गोपाळा मुशकावर स्वारी सगळ्यात भारी सिंदूरी रूप तुझे बाळा पडतो मी पाया हे गणराया मला दर्शन द्या कधी तरी
बाप्पा या ना माझ्या घरी बाप्पा या ना माझ्या घरी बाप्पा या ना माझ्या घरी बाप्पा या ना माझ्या घरी
माझ्या हाताने मोदक बनवीन स्वागतासाठी तुझ्या घर मी सजवीन
मी माझ्या हाताने मोदक बनवीन स्वागतासाठी तुझ्या घर मी सजवीन
घेऊन कापूर धूप करेन अभिनंदन फुलांची माळा टिळा आणि चंदन
घेऊन कापूर धूप करेन अभिनंदन फुलांची माळा टिळा आणि चंदन
करेन तुझी सेवा तुझ्या चरणावर देवा मला राहू दे तू क्षण भरी
बाप्पा या ना माझ्या घरी बाप्पा या ना माझ्या घरी बाप्पा या ना माझ्या घरी बाप्पा या ना माझ्या घरी
दर्शनासाठी उभे आम्ही कधीपासून आशीर्वाद असू दे आम्हा तुमच्याकडून
बाप्पा दर्शनासाठी उभे आम्ही कधीपासून आशीर्वाद असू दे आम्हा तुमच्याकडून
तुझी कृपा राहू दे एक दंता तूच माझा देवा आहे भगवंता
तुझी कृपा राहू दे भगवंता
आम्हा भक्तांना हे गजानना प्रसाद दे कधी तरी
बाप्पा या ना माझ्या घरी 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 बाप्पा या ना माझ्या घरी